हरिः ॐ ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ अश्मा च मे मृत्तिका च मे गिरयश्च मे पर्वताश्च मे सिकताश्च मे वनस्पतयश्च मे हिरण्यं च मे यश्च मे सीसं च मे त्रपुश्च मे श्यामं च मे लोहं च मे क्निष्टम् आपश्च मे वीरुधश्रम ओषधयश्च मे कृष्टपच्चं च मे कृष्टपच्चं च मे ग्राम्याश्च मे पशवारण्याश यज्ञेन कल्पन्ताम् वित्तं च मे वित्तिश्च मे भूतं च मे भूतिश्च मे वसु च मे वसतिश्च मे कर्म च मे शक्तिश्च मे अर्थश्रम एमश्रम इतिश्च मे गतिश्च मे अग्निश्रम इन्द्रश्च मे सोमश्रम इन्द्रश्च मे सविताश्रम इन्द्रश्च मे सरस्वती च म इन्द्रश्च मे पूषा च म इन्द्रश्च मे बृहस्पतिश्च म इन्द्रश्च मे मित्रश्च म इन्द्रश्च मे वरुणश्च म इन्द्रश्च मे त्वष्टा च म इन्द्रश्च मे धाता च म इन्द्रश्च मे विष्णुश्च म इन्द्रश्च मे श्विनौ च म इन्द्रश्च मे मरुतश्च म इन्द्रश्च मे विश्वे च मे देवा इन्द्रश्च मे पृथिवी च म इन्द्रश्च मेऽन्तरिक्षं च म इन्द्रश्च मे द्यौश्च म इन्द्रश्च मे दिशश्च म इन्द्रश्च मे मूर्धाश्च म इन्द्रश्च मे प्रजापतिश्च म इन्द्रश्च मे
श्रीराम। सद्भक्त मिलिंदादांनी लिहिलेल्या परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त रेवतीताई आपल्याला वाचून दाखवणार आहेत।
ओम स्वामी माधवनाथाय नमः। ओम स्वामी मकरंदनाथाय नमः। खांडेकरांच्या घरच्या केंद्राखेरीज अजून तीन ठिकाणी स्वामीजींची केंद्र सुरू झाली। एकाच व्यक्तीवर अथवा कुटुंबावर अतिरिक्त ताण न पडता कार्य पुढे जात राहिलं पाहिजे अशी स्वामीजींची विचारसरणी होती। कार्यात सहभागी झालेले साधक अत्यंत उत्साहाने विविध सेवांमध्ये सहभागी होतात, पण त्यांचा उत्साह, त्यांच्या मनातील स्वामींविषयीची भावना त्या सर्वांना एक योग्य अशी चौकटीत बसवण्याचं कसब स्वामी माधवनाथांना अवगत होतं। या बाबींकडे त्यांचं बारीक लक्ष असे। ज्या व्यक्तीला कार्याची उभारणी करायची आहे त्याला हे पथ्य पाळणे अगत्याचंच आहे, आणि म्हणूनच खांडेकरांकडे केंद्र सुरू झाल्यावर लगेचच स्वामीजींनी या जबाबदारीची विभागणी करता येऊ शकते का याची चाचपणी सुरू केली। त्याचप्रमाणे खांडेकरांच्या खालच्या मजल्यावर राहणाऱ्या बिराडकरूंनी तक्रार केल्यापासून तर स्वामीजींनी खोंगाटच बांधली। त्यानुसार संध्याकाळचे केंद्र श्री शेखर परांजपे यांच्या आणि स्वामीजींच्या भगिनी सौ सुशीलाताई गुमास्ते यांच्या घरी सुरू झाली। कालांतराने बागेश्वर निवासाच्या शेजारच्याच किल्लोस्कर बंगल्यात राहणाऱ्या पंडितकरांच्या घरात देखील केंद्र भरायला लागली। स्वामीजींच्या राहत्या घरापासून 3 ते 4 मिनिटांच्या अंतरावर 4 घरांमध्ये स्वामींच्या केंद्रांना जागा कशी मिळू शकली असेल या प्रश्नाचं उत्तर म्हणजे संतांचा संकल्प आणि संतांची कृपा। स्वामीजींचं कार्य अक्षरशः दिसामासांनी वाढायला लागलं होतं। सुशीलाताईंच्या घराच्या केंद्रात त्यांचा 6-7 वर्षांचा नातू समीर हा स्वामीजींशी खूप गमती जमती करायचा। त्याची आजी त्याला कधी रामाचा तर कधी हनुमानाचा पोशाख घालून चेहरा रंगवून वगैरे तयार करत असे. एकदा तो असाच धनुष्यबाण घेऊन रामाच्या वेशात स्वामीजीं पुढे येऊन उभा राहिला. त्याला बघून स्वामीजी म्हणाले, अरे बापरे, कुणाचं आगमन झालं? सर्वजण समीरच्या या रामावताराकडे कौतुकाने बघत होते. आगमन वगैरे शब्द त्याला कळले नाहीत. तो धनुष्यबाण घेऊन स्वामीजींपुढे उभा राहिला. स्वामींनी घाबरल्याचा आवाहनच त्याला विचारलं, कोण आहेस तू आज? त्यावर त्याने जोरात सांगितलं, मी धनुर्धारी राम आहे. त्यावर आम्ही सर्वजण हसायला लागलो. स्वामीजी त्याच्याकडे बघत मिस्किलपणे म्हणाले, इथे आमच्यावर तुझं धनुष्यबाण वगैरे चालवू नको हा, आम्ही इथे ध्यानाला बसलोय. हे ऐकून हा 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 असं हास्य करत तो आला तसा पसार होत असे. छोट्या बालकांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना स्वामीजी खूप जवळचे सुहृद वाटत असत. खांडेकरांच्या केंद्रात विविध विषयावर चर्चा होत काही सामाजिक चर्चांचे अपवाद वगळता बहुतेक चर्चा पारमार्थिक विषयावर होत असत. एका केंद्रात नाथ महाराजांच्या एका गवळणीवर स्वामीजींनी सहज गप्पांच्या ओघात फार सुबोध असं निरूपण केलं. वाकून टाक सडा ग राधे, वाकून टाक सडा, अशी ती गवळण होती. स्वामीजी म्हणाले, संतांचे काही अभंग हे समजायला कठीण असतात. त्यांचा शब्दार्थ एक वेळ समजू शकतो, परंतु त्यांचा भावार्थ समजणं सोपं नसतं. म्हणून असे अभंग गुरुमुखातून आपण समजावून घ्यावेत. स्वामीजी गवळणीचा अर्थ आम्हाला समजावून सांगाना असा जमलेल्या साधकांनी हट्टच धरला. तेव्हा स्वामीजी म्हणाले, हा वस्तुतः एका प्रवचनाचा विषय आहे, अगदी थोडक्यात सांगतो. राधेला उद्देशून रचलेली ही गवळण म्हणजे साधकांसाठी नाथांनी केलेला उपदेशच आहे. ते म्हणतात, राधे तू सडा घालताना जरा तो वाकूनच टाक. याचा अर्थ की तुझी कर्म करताना व्यवहारात जरा नम्रतेनेच वागायला शिख. अंगण सारे ओले झाले, हळूच उडवी शिंतोडा. नाथ महाराज म्हणतात, तुझा मार्ग निसरडा आहे. ओल्या अंगणात घसरून पडण्याची भीती असते. अंगावर कामक्रोधाचे शिंतोडे नको उडवू देऊस. पुढे म्हणतात, केसही कुरळे भुरुभुरु उडती, बांधूने टाक जरा. तुझे केस अस्ताव्यस्त होऊन वाऱ्यावर उडतायत म्हणजे मनातल्या नाना तऱ्हेच्या विचारांमुळे मन एकवटलं नाहीये, सर्वत्र पघळ झालंय. त्या मनाला बांधून आत आण असं नाथांना सांगायचंय. घागर घेऊन पाणी असे जाता कृष्ण ग फोडी घडा. बुद्धीत अनेक संकल्प विकल्पांची गर्दी झालेली आहे आणि त्याचाच भार बुद्धीला होतो आहे. जणू काही डोक्यावर घेतलेली पाण्याची घागर. पण भगवंतांची कृपा झाली तर तो संकल्प विकल्पाचा तर्क वितर्काचा घडा फुटून जाऊन बुद्धी शुद्ध निश्चयात्मक होईल. एकनाथ महाराज पुढे म्हणतात, जन हे सारे टकमक बघती थुंकोनी टाके विडा. म्हणजे नाथ महाराज सांगतायत, वासनांचा विडा चघळून चघळून तोंड रंगलं आहे तुझं, हे जगाला कळल्याशिवाय राहील का? म्हणून तो विडा पहिले थुंकून टाक. एका जनार्दनी पूर्ण कृपेनी श्रीरंग झाला वेडा. शेवटी एकनाथ महाराज म्हणतात, तुझे सद्गुरु जनार्दन महाराजांच्या कृपेने मी तुम्हाला निश्चित सांगतो की असं जर वागाल तर श्रीरंगालाच तुमचं वेड लागेल. देवच तुम्हाला अधीन होईल जसा गवळणींना झाला. स्वामीजींचं हे छोटंसं निरूपण साधक जीवाचे कान करून ऐकत होते. स्वामी क्षणभर थांबून म्हणाले, फार अंतरंग अर्थाची ही गवळण आहे म्हणून थोडक्यात अर्थ सांगितला. तुम्ही सगळे प्रवचनाला आल्यासारखे चेहरा करून काय बसलायत, पळा आता, असं म्हणून प्रसादाचा डबा हातात घेतला. मुकाट्याने नमस्कार करून एक एक जण केंद्रातून बाहेर पडला. 1982 सालच्या मे महिन्यात स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळाच्या रौप्य महोत्सव साजरा झाला, त्याची तयारी फेब्रुवारी महिन्यापासूनच सुरू झाली. रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने ज्ञानेश्वरी पारायणाचा सप्ताह करावा अशी स्वामीजींची इच्छा होती. स्वामीजींना मी प्रश्न विचारला, पारायणाला आम्ही पण बसायचं का? स्वामीजी म्हणाले, तर तुमच्यासाठीच तर आपण हा उत्साह सप्ताह करतो आहे, तुम्ही मुलांनी तर बसायलाच पाहिजे. पण स्वामीजी, मला ज्ञानेश्वरी नीट वाचता येत नाही आणि विशेष कळतही नाही. स्वामीजी स्थिरपणे माझ्याकडे बघत म्हणाले, श्रवणे पठणे अर्थे मोक्षची लाभे किंवा समर्थदाता कोणाते ना न म्हणे असं ज्ञानेश्वर महाराजच म्हणतात. आपण फक्त बसायचा आणि वाचायचा प्रयत्न करायचा, माऊलींच्या कृपेने हळूहळू जमायला लागेल. पुढे म्हणाले, इतकंच नाही, उत्सवाच्या कामात तुम्ही मुलांनी सहभागी व्हायला पाहिजे. अर्थातच तुम्ही सर्व युवा साधकांनी अतिशय उत्साहाने रौप्य महोत्सवाच्या तयारीला सुरुवात केली आहे. मकरंद विजय नाना यांना स्वामीजींनी विशेष विश्वासात घेतलं होतं आणि आम्ही सर्वच मुलांनी या उत्सवात उत्सव जोरात साजरा करायचा असं निश्चित केलं. श्री कृष्ण अर्पण.
स्वामीजींची कार्यदृष्टी सांगितल्यानंतर स्वामीजींना कार्य सांभाळण्यासाठी आणि वाढवण्यासाठी स्वामीजींनी जी मेहनत घेतली, कष्ट केले, त्याबद्दल तुम्हाला सांगितलं आणि त्यांना त्यांचं कार्य पुढे नेण्याचं धोरण अंमलात आणत असताना त्यांना काही थोड्या अडचणी आल्या. त्याच्यामध्ये सांप्रदायिक दृष्टीने त्यांना ज्या अडचणी आल्या त्याबद्दल मागच्या वेळेला सांगितलं. ज्ञानेश्वरी मंडळ जे झालेलं होतं त्या श्रोत्यांचं सहज जे ज्ञानेश्वरी मंडळ झालं त्या मंडळाला पुढे स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळ असं नाव मिळालं. पुढे त्या कार्यामधूनच माधवनाथ बोध प्रसारक मंडळाची स्थापना झाली. एकूण कार्य उभारणीसाठी ज्या पायाभूत सुविधांची गरज असते त्याच्यामध्ये जागा इत्यादी इन्फ्रास्ट्रक्चर आणि मानवी मदत, या कार्यासाठी लागणारा मानवी सहभाग, हातभार याच्यामध्ये त्यांना त्यांच्यावर असणाऱ्या गुरुकृपेमुळं पायाभूत सुविधा जेव्हा जेव्हा आणि जसं जसं इन्फ्रास्ट्रक्चर त्यांच्या कार्यासाठी गरजेचं असेल तसं तसं त्यांना आपोआप मिळत गेलं. प्रवचनाची जागा कमी पडायला सुरुवात झाल्यानंतर कर्नल सोमण त्यांच्याकडे आले आणि सत्यसाई निलयमच्या वास्तूचा पर्याय आपोआप उभा राहिला. सत्यसाई निलयमध्ये उत्तम काम चाललेलं असताना मोडक दाम्पत्य त्यांच्याकडे माया अपार्टमेंटची स्थापना अशी सहजासहजी म्हणावी अशी झाली. एक प्रकारे संधी त्यांच्या समोर हात जोडून उभ्या राहिल्या आणि त्यांनी आलेल्या संधीचा कार्यासाठी उत्तम उपयोग करून घेतला. नंतर अध्यात्म मंगल धाम देखील झालं, त्यामुळे ज्या सुविधा इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून लागतात तशा त्यांना फारशा अडचणी जाणवल्या नाहीत, आल्या नाहीत. पहिला काही काळ 1958 सालापासून ते 80 सालापर्यंतचा जो काळ होता 20-22 वर्षांचा, तेव्हा त्यांच्या घरी प्रवचनं होत होती आणि येणारे श्रोते तिथं पुरत होते. पण जसं कार्याची गरज वाढली तसं या ईश्वरी कार्याला आपोआप इन्फ्रास्ट्रक्चर मिळत गेलं. ते परस्पर परभारे होत गेलं. त्याकरता तसं जर पाहायचं झालं तर त्यांना कष्ट ज्याला म्हणतात असे पडलेच नाहीत. श्रोत्यांचा जो विश्वास त्यांनी संपादन केलेला होता त्यातून ते आपोआप घडलं आणि गुरुकृपेने घडलं असंच वाटतं. माया अपार्टमेंटला त्यांच्या शेजारी असणारा वेल्हाळांचा जो बंगला होता तो बंगला, त्याचा काही भाग माया अपार्टमेंटचं केंद्र कमी पडायला लागल्यानंतर ती मंडळी त्यांच्याकडे येत असल्यामुळं त्यांनी तो भाग त्यांना देऊ केला. त्यामुळे वेल्हाळांच्याही माडीवर अंगणात देखील असे लोक बसायला सुरुवात झाली. वेल्हाळांच्या घरी बालसंस्कार केंद्र सुरू झालं. अशा तऱ्हेने याबाबत त्यांना काही अडचण म्हणून कधी आली नाही. आणि कार्यामध्ये माणसं जिथं एकत्र येतात, मनुष्य स्वभाव जिथं अनेक तोंड द्यायला लागतं, त्यावेळेला मात्र काही काही प्रसंगातून जावं लागतं, तसं त्यांनाही जायला लागलं. मुळात ते करत असलेल्या स्वधर्म जो बापा तो नित्य यज्ञ जाणपा म्हणून वर्तता तेथ पापा संचारू नाही, अशा प्रकारची जी आदर्श स्वधर्म कर्म ते करत होते, संसार करून परमार्थ करत होते. त्यांच्या परमार्थामध्ये त्यांच्या वैयक्तिक जीवनाकरता पैशाची अभिलाषा कधीही डोकावली नाही, पैशाची मागणी कधीही नव्हती. ते करत असलेली तासनतास करत असलेली अंतरंग साधना किंवा उपासना, ध्यानादी गोष्टी, तसं स्वांत सुखाय निरूपण ही त्यांच्या बाजूनी गोष्ट झाली. पण लोकांच्या बाजूनी जर पाहायचं झालं तर ते लोकांकरता झिजत होते अक्षरशः. स्वांत सुखाय निरूपणात त्यांचा अंतरस्वार्थ होता असं म्हणू, पण त्याचा बाह्य परिणाम लोकांना किती आधार मिळत होता, त्यांच्या विचारांना दिशा मिळायला सुरुवात झाली, त्यांच्या ठिकाणी प्रेम मिळायला लागलं, शांती समाधान मिळायला लागलं. त्यामुळे या नुसत्या स्वांत सुखाय निरूपणामधून श्रोत्यांना त्याचा अपरंपार लाभ व्हायला सुरुवात झालेली होती. असं असल्यामुळे फार मोठा विश्वास त्यांनी संपादन केला. एक ठराविक समुदाय आपल्याशी अनन्य राहावा आणि सद्गुरूंशी अनन्य राहावा, साधनेशी अनन्य राहावा म्हणून त्यांनी स्वतःचा देह अक्षरशः चंदनासारखा झिजवला. त्याच्यात प्रसिद्धीपासून परांगमुखताच होती. त्यांना जेवढी नैसर्गिक न्यायानी जितपत मिळायची तितपत प्रसिद्धी मिळाली, त्याच्यापेक्षा जास्त प्रसिद्धी करता त्यांनी काही कधी केलं नाही. जो ठराविक समुदाय त्यांच्याकडे येत होता त्यांच्याकरता सगळे कष्ट त्यांनी उपसले. त्यांच्या शब्दाखातर लोकांची जीवनं बदलली. असं असल्यामुळे त्यांना ज्या थोड्या बहुत अडचणी आल्या त्या काहीच नाहीत असं होऊन गेलं. त्यांना आल्या नाहीत असं नाही, तरी देखील त्या सहज निवारण झाल्या. समर्थ म्हणतात की अन्याय थोर अथवा अल्प क्षमा करीत जावे असं त्यांचं जीवन होतं. लोक वर्तन करताना जी चूक करतात ती त्यांच्या प्रकृतीगत असते. त्यांच्या सहज स्वभावामुळे वेडवाकड वर्तन एखाद्या वेळेला घडतं, कोणाकडून घडेल जेव्हा समुदाय एकत्र येतो तेव्हा. पण त्यांच्या ठिकाणी क्षमा ही ठरलेली होती. त्याचा परत त्यांनी कधी उल्लेख केला नाही. अनंत राघवाचा शोध नावाचा एक ग्रंथ स्वामीजींचा निर्माण झाला. तो ग्रंथ निर्माण करण्यासाठी एका सद्ग्रहस्थांनी काही देणगी दिलेली होती. त्या देणगीचं स्वरूपही असं होतं की त्यांना ती रक्कम कार्यासाठी म्हणून द्यायची होती. पण कार्यासाठी पैसा स्वामीजींच्या लागतच नव्हता, कारण फक्त प्रवचन हे कार्याचं स्वरूप होतं आणि प्रवचनातून पैसा मिळवणं हा त्यांचा हेतूही नव्हता. ते गुरु कार्य करत होते. असं असल्यामुळे कोणी त्या ग्रहस्थांना सुचवलं की मी जी रक्कम देतो त्या ग्रहस्थांना सुचवलं की तुम्ही जी रक्कम देत आहात त्याच्यातून यांचा एखादा ग्रंथ आपण प्रकाशित करू. अर्थातच इन्व्हेंटरी ती काही काळ ठेवली जाणार आणि मग त्याचे पैसे होणार, जशी विक्री होईल तसे पैसे होणार. त्यामुळे इन्फ्लेशन गृहीत धरून त्याची किंमत स्वाभाविकपणानेच जी थोडी बहुत जास्त ठेवली जाते त्यामुळे कार्याकरताच जास्त मदत होईल. स्वामीजींनाही तसं सांगितलं गेलं आणि अनंत राघवाचा शोध नावाचा ग्रंथ निर्माण झाला. त्या ग्रंथाच्या प्रती जशा संपत आल्या तसं त्या ग्रंथामधून त्यांनी मूळ दिलेली देणगी आणि विक्री म्हणून आलेली रक्कम अशी थोडी जास्त रक्कम जमा व्हायला पाहिजे होती, पण तेवढी होताना दिसत नव्हती. मग हे सगळे पैसे गेले कुठं हा प्रश्न निर्माण झाला. कार्य करणाऱ्या माणसांनी याबाबत अतिशय सावध राहणं गरजेचं असतं. तशा प्रकारे त्यांनी त्या वेळेला मंडळाचे जे सेक्रेटरी होते त्यांना बोलून विचारलं. त्यांनी आपण नंतर बोलू असं सांगितलं आणि एका ठिकाणी स्वामीजी आणि त्या वेळेला जे कार्य करणारे लोक होते ते असे सगळे मिळून एकत्र जमले आणि तिथं त्यांनी त्या जुन्या लोकांनी बोलायला सुरुवात केली की आम्ही काय पैशाचा अपहार केला असं तुम्हाला म्हणायचंय का. चर्चेची सुरुवातच विपरीत झाली. त्यांचे आवाजही चढले. स्वामीजींनी ती परिस्थिती अतिशय प्रेमाने सौजन्याने अशी त्यांच्या लक्षात आलं झालेला प्रकार ते हिशोबही देऊ शकत नव्हते. पैसे कुठे गेलेत हे कळतही नव्हतं. पण हे मर्यादा सोडून स्वामीजींबरोबरचं जे वर्तन होतं ते वर्तन स्वामीजींनी त्याकरता तसं पाहायचं झालं तर दुर्लक्षही केलं आणि क्षमाच केली. स्वामीजींच्या कार्याचा प्रसार म्हणून कण्हेरी संदेश नावाचं एक मासिक काढायचं ठरवलं. त्याला त्याच्यासाठी पुढाकार होता सरल बाबर नावाच्या एका साधिकेचा आणि अजूनही कोणाकोणाकडे ते मासिक असेल. स्वामीजींचा प्रत्येक पानावर फोटो आणि लेख आर्ट पेपरवर छापलेलं ते सर्वांच्या हातात ते कन्हेरी संदेशचा अंक पडला, ते अंक सगळे संपलेले होते आणि एके दिवशी त्याचं बिल प्रेसचं संपूर्ण दिलं गेलेलं नव्हतं, त्यामुळं ते प्रेसचे जे मालक आहेत ते माझ्याकडे आले आणि म्हणाले की आपण हे कसं करायचं, स्वामीजींना सांगायचं कसं, ते आणि मी आम्ही स्वामीजींकडे गेलो. स्वामीजींनी या अंकाची जबाबदारी कोणत्याही मंडळाने घेतलेली नव्हती, ती त्यांच्या मार्फतच प्रकाशित झालेलं होतं. ते म्हणाले की मी अनेक वेळेला त्यांना आठवण केली, सांगितलं, पण त्या काही पैसे देत नाहीयेत. मला स्वामीजी म्हणाले की दाराच्या मागे माझी बंडी आहे, त्याच्यातले पैसे काढ, त्याच्यात बरेच पैसे होते. माझ्या कल्पनेप्रमाणे तेव्हा आता पण 10,000-1,000 रुपये राहिलेले असे स्वामीजींनी दिले आणि सांगितलं की याचा परत उच्चार करू नका, आता हा विषय संपला. पण दरम्यान स्वामीजींची माणसं ओळखण्याची प्रक्रिया ही पूर्ण होत होती असं मला वाटतं या सगळ्या गोष्टींमधून. दोष देखोनी झाकावे, अवगुण अखंड न बोलावे, दुर्जन सापडोन सोडावे, परोपकार करुनी, असं समर्थ म्हणतात तशा प्रकारचं स्वामीजींचं वर्तन होतं. त्यांना दुसऱ्याचे दुर्गुण बोललेले आवडत नसत. त्यांच्या दुकानात एक पाटी होती की साधनेच्या आपल्या स्वतःच्या शंका विचाराव्यात आणि दुसऱ्याविषयी बोलू नये, अशी दोन पाट्या त्यांच्या दुकानामध्ये होत्या. एकदा खांडेकरांच्या केंद्रामध्ये दुपारच्या वेळेला मी ध्यानाला गेलेला असताना एक भगिनी स्वामीजींना अनेक कुठल्या तरी भगिनीविषयी तक्रारी सांगत होती. आणि तिचा स्वभाव कसा आहे, ती कशी लोकांना दुखवते, तिला तारतम्य कसं नाही, तिचं वागणं कसं पारमार्थिक नाही, असा पाढा तिथं वाचला जात होता. तेव्हा स्वामीजी तिला असं म्हणाले, सगळं ऐकून घेतलं आणि म्हणाले की माझं एक तंत्र आहे, मी माझ्या दृष्टीने दुसऱ्याला पाहतो आणि माझ्या दृष्टीमध्ये ती व्यक्ती सुधारेल असा भाव असतो. आत्ता जरी एखाद्या व्यक्तीच्या ठिकाणी अवगुण दिसत असले तरी आपले अवगुण वाढवण्यासाठी व्यक्ती इथं येत नाही, ते कालांतराने कमी होतील अशी आशा मी बाळगतो. मी निराशावादी कधीही नाही. मी तुझ्या दृष्टीने कोणाला पाहणार नाही असं म्हणाले. मला दुसऱ्याविषयी बोललेलं चालत नाही. आणि ती भगिनी जेव्हा कधी विषय निघतो बोलते तेव्हा थोडा समुदाय होता, सगळे एकमेकांच्या खूप ओळखीचे होते, तेव्हा ती व्यक्ती माझ्यापाशी तुझ्याबद्दल कधी आतापर्यंत बोलली नाही, तूही तसं बोलू नकोस. कधी कधी संस्थेचा प्रमुख किंवा कार्याचा प्रमुख असा प्रत्येकाविषयीची कॉमेंट दुसऱ्या कोणाविषयी देत असेल तर तीही कालांतराने एकमेकांमध्ये पसरते आणि स्वामीजींचं आपल्याविषयी असं मत आहे असं ऐकून त्या व्यक्तीला धक्का बसतो. ती गोष्ट स्वामीजींनी कदापि कधी केली नाही. त्यांच्या कामामध्ये एकदा एक बाका प्रसंग निर्माण झाला. असाच सत्संग अध्यात्म मंगलधामचा हॉल भरलेला होता आणि एक भगिनी आल्या आणि दारात उभारून म्हणायला लागले की माझी फार वर्ष तुमच्यामुळे वाया गेली, माझं जेवढं नुकसान तुम्ही केलं तेवढं कोणीही केलं नाही. तुम्ही तुम्ही सांगितलं तसं मी करायचा प्रयत्न करते, पण मला कधीही शांती समाधान मिळालं नाही, इथं येऊन माझा फायदा काहीही झाला नाही असं दारात उभं राहून, अध्यात्म मंगलधाम तुम्हाला माहिती आहे स्वामीजी बसायचे त्याच्या समोरून जिन्यातून व्यक्ती येते तिथं उभं राहून त्या बोलत होत्या, स्वामीजींनी त्यांना जवळ बोलवलं, त्या स्वामीजींच्या समोर उभं राहून याच पद्धतीचं बोलल्या, स्वामीजींनी त्यांना बसवलं, बसा म्हणाले आणि सत्संग शांतपणाने सुरू झाला. दोन प्रश्नांची उत्तरं झाल्यानंतर ते त्या भगिनींना म्हणाले की आपण एखादा अभंग म्हणाल का, त्या हो म्हणाल्या आणि त्यांनी एक फार सुंदर अभंग देखील म्हणाल्या, त्या अतिशय शांत होऊन गेल्या. समर्थांनी जे म्हटले की फड नासोची नेदावा, पडीला प्रसंग सावरावा, हा कसा सावरायचा हे स्वामीजींच्या कुशलतेमुळं चतुर वर्तनामुळं अनेक वेळेला घडलेला आहे की हा कसा सावरला जाऊ शकतो. एक मंत्री होते, माझ्यापुढे प्रश्न असे उभे राहतात की नुसतं एक व्यक्ती एक मंत्री एक भगिनी असं म्हटलं तर त्याला विश्वासार्हता जाते राहत नाही, आणि नाव सांगितलं तर जरा कोणाच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. पण मी तुम्हाला एक सांगतो की संतांच्या अवतीभोवती अपराध न करता राहणं हे चांगलं, कारण नंतर चरित्रामध्ये तुमची नावं आल्याखेरीज राहत नाहीत. जसं तुकाराम महाराजांच्या चरित्रात आलीच नाव, ज्ञानोबांच्या चरित्रात आलीच, त्याला काही इलाज नसतो. पण हे मंत्री काही स्वामीजींकडे येणारे नव्हते. त्यांची पत्नी एकदा स्वामीजींकडे रात्री त्या आल्या 9:30 वाजता, त्या 2-3 वेळेला आलेल्या होत्या स्वामीजींकडे कार्यक्रमाला, आणि त्यांनी खूप त्यांची कर्मकहाणी सांगितली आणि त्यांना आत्महत्या करायची होती. स्वामीजींनी त्यांना आपल्या घरी ठेवून घेतलं, समोर सुषमाताई राहायच्या. त्यांच्याशी बोलले, त्यांना शांत केलं त्यांची मनस्थिती. दुसऱ्या दिवशी त्यांना स्वामीजींनी परत पाठवलं, तुम्ही घरी जा, अविचार करू नका असं सांगितलं. आणि या भगिनी रात्रभर कुठं होत्या म्हणून त्यांना घरी जरा त्रासही कदाचित झाला असेल, पण अध्यात्म मंगलधाम मध्ये स्वामीजींची गाडी जेव्हा गेली तेव्हा ज्याला टपोरे लोक म्हणतात असे 7-8 लोक तिथे उभे होते, आणि त्यांनी एकानी स्वामीजींच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले की तुम्हीच स्वामी माधवनाथ का, हो म्हणाले, जरा चला बोलायचं त्या गाडीत बसा म्हणाले. स्वामीजी म्हणाले की वर केंद्र आहे, आता सगळे लोक जमायला सुरुवात झालेली आहे, एवढं केंद्र होऊ देत मग तुम्ही सांगाल तिथं मी येतो. त्यांच्याकडे अशी मोठी गाडी होती जशी ट्रॅक्स किंवा स्कॉर्पिओ असते हल्ली तशी, तोपर्यंत तुम्ही खाली थांबा किंवा 1-2 जणांनी वर येऊन बसलात तरी चालेल असं स्वामीजी म्हणाले त्यांना. ते 2-3 जण वर आले, मग नंतर उरलेले 2-3 जण वर येऊन बसले. केंद्राचा कार्यक्रम अतिशय चांगला झाला, खूप अंतरंग असे केंद्राचे कार्यक्रम होत असत. तो कार्यक्रम झाल्यानंतर स्वामीजी बाहेर पडले आणि ज्यांनी स्वामीजींच्या खांद्यावर हात टाकून स्वामीजींना सांगितलं तर की त्या गाडीत जाऊन बसा, त्याच्या खांद्यावर हात टाकून स्वामीजी म्हणाले चला आता तुम्ही म्हणाल तिथं मी येतो. खाली आल्यावर म्हणाले की इथं एक खोली आहे तिथं बोलायचं का, मोडकांच्या घरात एक स्वामीजींकरता खोली होती तिथं सगळे मिळून बसले, स्वामीजींनी झालेला सगळा प्रकार त्यांना सांगितला, ते लोक स्वामीजींना नमस्कार करून निघून गेले. स्वामीजींच्या ठिकाणी अशा प्रकारे एक प्रसंगावधानाचा अद्भुत गुण होता आणि त्यांचा अतिशय प्रभाव पडत असे. मी तुम्हाला मागे सांगितलं की स्वामीजींच्या श्रोतृ समुदायामध्ये सुरुवातीला, म्हणजे ही 75-76 सालची गोष्ट आहे, तिथं बसलेल्या वरकरणी एकसंध समूहामध्ये स्वरूपानंदांचे अनुग्रहित जे स्वामीजींकडे येत असत आणि स्वामीजींनी स्वरूपानंदांकडे पाठवलं आणि आपल्या सद्गुरूंचा त्यांना अनुग्रह देवविला, अशा अनुग्रहितांना स्वरूपानंदांचं फार मोठं कार्य पाहायला मिळालं. ते स्वरूपानंदांकडे जात असत आणि पावस आणि ती भव्य दिव्यता आणि स्वरूपानंदांचं जीवन, ज्या बाळासाहेबांमुळे आपण स्वरूपानंदांकडे गेलो त्या बाळासाहेबांबद्दल कृतज्ञता वाटत असे, आणि स्वामीजींकडे नंतर 75 नंतर येणाऱ्या श्रोत्यांना, ज्यांनी स्वरूपानंदांना पाहिलेलं नव्हतं, त्या श्रोत्यांना स्वरूपानंदांविषयी परम आदर आणि स्वामी माधवनाथच आपले सार सर्वस्व असा भाव होता. त्यामुळं वरकरणी न जाणवणारे अंतरप्रवाह असे तिथं होते. हे हळूहळू वाढत गेले. मंडळाचे एक सेक्रेटरी प्रधाचे ते आणि काही जुने साधक मिळून स्वामीजींच्या कार्यामध्ये थोडासा पुढाकार आणि ज्यांना वजन प्रतिष्ठा आहे अशा पुढाकार घेणाऱ्या आणि ज्यांना वजन प्रतिष्ठा आहे अशा 3-4 साधकांची आणि त्यांची एक मीटिंग झालेली होती. ही 1980 सालची गोष्ट आहे. त्याच्यामध्ये जे जुने श्रोते होते ज्यांना बाळासाहेबांविषयी आदर होता, आदर नव्हता असं नाही, पण काही आक्षेप होते. नवीन येणाऱ्या श्रोतृवर्गाचा भाव आणि भावना पाहून त्यांना स्वरूपानंदांविषयी जसं वाटत होतं तसंच आता माधवनाथांचं व्हायला लागले हे कुठेतरी किंचित डाचत होतं. अशी एक मीटिंग झाली साधारण 8-10 लोकांची, आणि त्यांनी ते असं म्हणायला लागले की आम्हाला यांना स्वरूपानंदाने एवढं मोठं झालेलं पाहिजे आहे. जुन्या काळापासून आम्ही इथं येतोय. तुम्ही यांना एकदम ज्या पद्धतीने महाराज बनवताय त्या पद्धतीने इथलं सगळं काम सवंग होऊन जाईल. बाळासाहेबही प्रतिसाद देतात आणि तुम्ही एकदम त्यांना असं महाराज म्हणून हे करतात, ते स्वरूपानंदांसारखे अंतरंग गुरु व्हावेत असा आमचा प्रयत्न आहे असं ते म्हणत होते. जुने श्रोते असं म्हणत होते की यांना आम्हाला स्वरूपानंदांसारखं दमदार व्यक्तिमत्व यांच्यात झालेलं पाहिजे आणि तुमच्यामुळे हे काम सवंग होतंय. आणि या 2-3 जणांचं म्हणणं असं होतं, त्याच्यात भैयासाहेब होते, डॉक्टर आपटे होते आणि सुषमाताई होत्या, त्यांचं असं म्हणणं होतं की हे म्हणतील तसं सगळं झालं पाहिजे. आता स्वरूपानंद नाहीयेत, आता स्वरूपानंदांनी यांच्यावर संप्रदाय सोपवलाय, आमचा यांच्यावर विश्वास आहे. ते असं म्हणत होते की हे भगिनी वर्गाशी जास्त लगट करतात, त्यांच्या अवतीभोवती भगिनी मुली जास्त असतात, यांची प्रतिमा चांगली दिसत नाहीये. यांनी कोणाजवळ किती राहायचं याचं तारतम्य बाळगणं आवश्यक आहे आणि श्रोत्यांनीही. त्यामुळे आम्ही आता इथं एक तशी यंत्रणा निर्माण करू. इथले जे कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम देखील तुम्ही याच्यात लुडबुड करायची नाही असं त्यांनी या मंडळींना सांगितलं. यांनी अनुग्रह कोणाला द्यायचे, कसे पारखायचे, आपले येतील त्याला द्या अनुग्रह असं यांनी करत अशा प्रकारचे रिमार्क्स ते पास करत होते. स्वामीजींना अर्थातच या मीटिंग बद्दल सगळं कळलं. स्वामीजी असं म्हणाले की आणि या मंडळींनी असं सांगितलं त्यांना निक्षून की इथून पुढे हे चालणार नाही. बाळासाहेब जसं म्हणतील तसंच कार्य चालेल, तसंच कार्य वाढेल. बाळासाहेबांना अपेक्षित आहे तेच इथं व्हायला पाहिजे. त्याच्यापेक्षा दुसरं तुमच्या आमच्या डोक्याने काही होता कामा नाहीये. स्वामीजींना हे जेव्हा समजलं तेव्हा स्वामीजी म्हणाले की एकूणच काही बदल करण्याची वेळ आलेली आहे. इथं येणाऱ्या श्रोत्यांमधून आणि ज्यांचा भाव आहे अशा श्रोत्यांमधूनच आता हे कार्य चाललं पाहिजे, चालत राहायला पाहिजे. त्याकरता मी मुलांना हाताशी धरेन असं स्वामीजी म्हणाले. इथं जे मुलांनी केंद्र सुरू केलेलं आहे त्या मुलांना मी हाताशी धरेन, मुलांना हाताशी धरून इथून पुढे मी काम करेन. एक दोन गुरुवार आधी मिलिंददादांच्या आठवणींमध्ये तुम्ही ऐकलं असेल की सगळा कार्यक्रम संपल्यानंतर गादीवर बसून स्वामीजी मुलांना असं म्हणाले की इथून पुढे तुम्ही सगळं करायचं आहे. या गोष्टीला काही परंपरा होती. स्वामीजींनी कार्यामध्ये अल्प काळात खूप सोसलं. समर्थ असं म्हणतात जो बहुतांचे सोसीना त्यास बहुत लोक मिळेना. पण हे सोसावंच लागतं, कोणीही झाला तरी त्याला सोसावंच लागतं. कारण त्याच्या प्रकृतीचं आक्रमण दुसऱ्या व्यक्तीवर कार्यावर थोडं बहुत तरी होतं आणि मग त्याला इथं काय कार्य चाललेलं आहे याचा पत्ता लागून तो आपली प्रकृती बदलण्याच्या मागे लागतो. सुरुवातीला स्वतःची मतं लादायचा प्रयत्न कोणीही करत असतो. पण जेव्हा माया अपार्टमेंट झालं, अशा प्रकारच्या मीटिंग झाल्या, उत्सव तर अजून चांगले व्हायला लागले, माया अपार्टमेंट झालं तेव्हा मात्र हे सेक्रेटरी असं म्हणाले की त्यांना असं वाटतंय की सगळं भराभर आपण उभं करतोय. एक 15 पैशाचं कार्ड टाकलं की कळेल काय होतं ते. सगळ्या चौकशा मी पाठीमागं लावतो. प्रत्यक्षात त्यांनी तसं केलं नाही. ते वैठी नव्हते, ते शीघ्र कोपी होते. स्वामीजींना या वक्तव्याचा खूप त्रास झाला व्यक्ती म्हणून. त्यांनी अनेक लोकांना जवळ केलं, त्यांची प्रकृती सहन केली. आणि या सहन करण्याला मर्यादा नव्हती. हे सगळं सहन करत होते ते त्यांच्या कल्याणाकरता करत होते. एकदा ते योगीने ते ताड्यांना जे नेहमी म्हणत असत की तू ध्यान करत जा, ध्यानाला बसलं पाहिजे, तर त्या म्हणाल्या की तुम्ही जर कान धरून उठाबशा काढल्या 10 तर मी रोज ध्यानाला बसेल. तर तिच्या समोर त्यांनी कान धरून 10 उठाबशा काढल्या. म्हणजे हे सगळं ते का करत होते तर दुसऱ्याकरता करत होते. पण त्यांच्या सहन करण्याला मर्यादा होती. ते असं म्हणत असत की मी प्रत्येक प्रकृतीचं दीर्घकाळ सहन करतो. म्हणजे 12 वर्ष मी प्रकृती वळवण्याचा आटोकाट प्रयत्न करतो, त्याच्यानंतर मी सोडून देतो. मी मग परमेश्वरावर सोडून देतो, त्या व्यक्तीवर सोडून देतो. पण 12 वर्ष प्रत्येकावर मी खूप मेहनत करतो असं ते म्हणाले. जो बहुतांचे सोसीना त्यास बहुत लोक मिळेना, बहुत सोसीता उरेना महत्व आपुले. याचा अर्थ सारखंच सोसत बसतील असं नाही. तसं स्वामीजींच्या तुलनेनी मी कमी सोसतो, पण सोशिकता हा स्वामीजींचा फार मोठा गुण होता. मीही सोसेन पण स्वामीजींचं सोसणं जे आहे तसं सोसणं मी कधी पाहिलं नाही. प्रत्येक व्यक्ती करता त्यांनी जवळपास 12-12 वर्ष दिली आणि मग सोडून दिलं. युक्तीचं वर्तन किंवा युक्तीनी वर्तन हे त्यांचं वैशिष्ट्यच होत. अनेकांचं मनोमिलन, एकमेकांमधले गैरसमज त्यांनी युक्तीनी दूर केले. त्यांच्यापाशी ती कलाच होती. कुठलाही जो प्रसंग असेल तो प्रसंग विनोदानी शांतपणे त्याच्या अंतःकरणात शिरून अशा प्रकारे ते निभावत असत. त्याचं अंतःकरण तरी बदलून किंवा त्याला एक विधायक वळण तरी देऊन ते तो प्रसंग सावरत असत. माधवनाथ बोध प्रसारक मंडळ नावाचा ट्रस्ट जेव्हा निर्माण झाला तेव्हा त्या ट्रस्टमध्ये सुरुवातीला 5 विश्वस्त होते. ते म्हणजे विनायक अनंत गोळे, डॉक्टर आपटे, मिलिंद लिमये, विजय कुलकर्णी आणि मकरंद वझे अशा 5 जणांचा तो ट्रस्ट होता. आणि त्या ट्रस्टच्या नावाने अकाउंट उघडून चेक सोडून अग्रीमेंट करून माया अपार्टमेंट ही वास्तू घेतली गेली. हा जो ट्रस्ट होता याच्यामध्ये अनुभवी एक डॉक्टर आपटे जर सोडले, व्यवहाराचं उत्तम ज्ञान असणारे म्हणा किंवा ज्येष्ठ, तर सगळी मंडळी 40 आतली होती. त्याच्यात गोळे काका 39 वर्षांचे होते आणि बाकी सगळी मंडळी 40 आतलीच अर्थात होती. त्यावेळेला मी 26 वर्षांचा होतो. अर्थात अशा प्रकारे एखादा मोठा ट्रस्ट चालवण्याचं ज्ञान कोणालाच नव्हतं. असं असल्यामुळे बरेच व्यवहार झाल्यानंतर स्वामीजी म्हणाले की अरे तुम्ही ट्रस्टी आहात सगळे. नावाला ट्रस्टी, तेव्हा सगळे ठराव लिहिले पाहिजे. चॅरिटी कमिशनातला आपण अन्सरेबल आहोत. मग सगळे व्यवहार आठवून स्वामीजींच्या बरोबर बसून आम्ही आठवले सगळे आणि त्या सगळ्याचे ठराव केले. ठराव पुस्तक झालं. जवळपास 15-1 ठराव स्वामीजींनी सुरुवातीपासूनचा घटनाक्रम सांगून आमच्याकडून लिहून घेतले, लिहायला सांगितले. आम्ही ते लिहिले आणि तिथं सह्या करायला सांगितले. आम्ही सगळ्यांनी सह्या केल्या. नियमित केंद्रात सकाळ दुपार संध्याकाळ रात्र आणि काही वेळ असेल तरी देखील जाणारे असे आम्ही बाकीचे सगळे होतो. डॉक्टर आपटे प्रवचनाला यायचे आणि जायचे असं त्यांचं होतं आणि ते सोमवारी स्वामीजींच्या घरी फक्त ध्यानाला सकाळी जात असत. असं असल्यामुळं 4 ट्रस्टींच्या सह्या झाल्या आणि डॉक्टर आपटेंची सही राहिली ती. त्यांनी मकरंदला सांगितलं, मकरंद कोपरकरला, की त्यांच्या जवळ राहायचा, डॉक्टरांची सह्या डॉक्टरांच्या 15-16 घेऊन ये. मकरंद गेला त्यांच्याकडं. त्याने काय आणलंय? ठराव पुस्तक आणलंय. कधी झाले ठराव? मीटिंग कधी झाली? मला कधी बोलवलं? माझ्या अपरोक्ष सगळं झालंय. काय आहे ते मला सगळं वाचून घ्यायला पाहिजे. इथं ठेवून जा. ते ठेवून गेला. दुसऱ्या दिवशी गेला तर ते म्हणले अजून माझं वाचून नाही झालं, मला सगळं पाहायला पाहिजे काय काय केलं ते, ही जबाबदारी असते. मकरंद केंद्रात आला स्वामीजींनी विचारलं की ठराव वही आणली का, तो म्हणाला डॉक्टर म्हणाले की वाचल्याशिवाय सही नाही करता येणार, ते म्हणाले असं कर तू जा तुझ्या फटफटीवरून, ते मोठ ते स्कूटरला फटफटी म्हणायचं बरं का, फटफटी घेऊन जा आणि पुस्तक घेऊन ये जसं असेल तसं, मग त्यांनी घेऊन आला। डॉक्टर म्हणाले की ठीक आहे, त्यांनी मागितले तर घेऊन जा। स्वामीजी म्हणाले शेरे मारा की बहुमतानी ठराव संमत। आणि ताबडतोब त्यांनी पावलं उचलली। 8 दिवसांमध्ये आम्ही त्यांच्या समोर असणाऱ्या वैद्यांकडे गेलो, तिथून बाळासाहेब भिडे चार्टर्ड अकाउंटंट त्यांच्याकडे गेलो। स्वामीजींनी त्या ट्रस्टचं स्वरूपच बदललं। 40 वर्षांच्या आतली मंडळी, 40 वर्ष ही लिमिट टाकली ट्रस्टमध्ये ट्रस्टी होण्यासाठी, आणि तोही ठराव बहुमतांनी संमत केला की अशा अशा प्रकारे ट्रस्टी करायचे असा। आणि बदललेली घटना आणि सगळं जे आता आहे ती डॉक्टर आपटे काढले गेले आणि त्याच्या जागी 3 नवीन ट्रस्टी आले, शिंदे काका, मकरंद कोपरकर आणि तारा खरे। अशा 7 जणांचा तो ट्रस्ट झाला। आणि हे सगळं इतकं परस्पर स्वामीजींनी केलं। आणि एकदा नमस्कार करत असताना काय काय इथं कसं चाललंय काय, डॉक्टर म्हणाले की मुलं सगळं छान करतायत, ते म्हणाले आता मुलं सगळं करायची, आता तुमच्या आमच्यासारख्या मंडळींनी रिटायर व्हायचं म्हणाले, आपल्या ट्रस्टमध्ये आता 40 च्या आत असा क्लॉज आल्यामुळे आता तुम्ही ट्रस्टी नाही, असं युक्तीचं वर्तन स्वामीजींनी फार फार म्हणजे तसे प्रसंग त्यांच्यावर कमी आले असावेत, पण जेव्हा जेव्हा आले तेव्हा ते फार शिताफीनी सगळं केलं। समर्थ म्हणतात ना, राजकारण बहुत करावे परंतु कळो ने जावे, परपीडेवरी नसावे अंतकरण। युक्तीने आपलं काम वाचवण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, हक्क आहे, ते कशा मार्गाने करायचं हे त्यांनीच ठरवायचं आहे। त्याच्यामध्ये परपीडा नसली पाहिजे असं समर्थ म्हणतात, तसं स्वामीजींचं एकूण वर्तन होतं। लोक पारखोन सांडावे, प्रत्येक व्यक्ती स्वामीजी खरंच पारखत असत, आणि ती व्यक्ती काय कुठं कशा पद्धतीने कामाला येऊ शकते। मी मागं जे प्रकार सांगितले, कार्य करण्यासाठी पुढे येणाऱ्या लोकांमध्ये सात्विक पण राजस अंश असणारे, तामस अंश असणारे, सात्विक पण कार्य करण्याची थोडीशी प्रेरणा असणारे पण बाकी निष्काम निष्कपट सद्गुरु सेवा या भावाने केवळ काम करायचं आहे असे, किंवा काही राजसच लोक येतात त्यांच्या सात्विक अंशामुळे ते इथं येतात, पण इथं त्यांना प्रसिद्धी, सत्ता, आपल्या हातात सगळी सूत्र यावीत अशी इच्छा, पैसा या दृष्टीने त्यांची पावलं पडायला सुरुवात होतात, हे सगळं त्यांच्या बरोबर लक्षात येत असे। लोक पारखोन सांडावे, राजकारणे अभिमान झाडावे, पुन्हा मिळवून घ्यावे दुरील दोरे। ही गोष्ट इतकी गुप्त राहिली डॉक्टर आपट्यांची की डॉक्टर आपट्यांना शेवटपर्यंत असं वाटत राहिलं की त्यांना या मुलांनी दूर केलं ट्रस्टमधून, कधीही त्यांच्या परमार्थाचं नुकसान स्वामीजींनी होऊ दिलं नाही। याच्या मागे देखील स्वामीजींचा एक हेतू होता की स्वामीजीच तुमच्यावर नाराज आहेत असं जर कळलं तर ते येण्याचं देखील बंद होतील, मग त्यांचं हित काय राहील। म्हणून ते ज्या बाबत फिट बसू शकत नाहीत तिथून फक्त त्यांना हलवलं गेलं, मात्र त्यांचा परमार्थ अबाधित राहील अशी व्यवस्था ते करत होते। स्वामीजी दुसऱ्याचं अंतःकरण जाणण्यासाठी अतिशय चतुर होते, ते चित्तचोर होते असं म्हटलं तर अगदीच चालेल। त्यांच्या ठिकाणी ते कौशल्य होतं। त्यांच्या ठिकाणी गेल्यानंतर लोक मन मोकळं करत असत आणि तेही त्याच्याशी समरस होऊन सर्व बोलणं ऐकून घेत असत, सांत्वन करत असत, दुःख निवारण करत असत। ते त्यावेळेला त्या व्यक्तीच्या अंतर्भावाशी अगदी मिळून गेलेले असत, म्हणजे इतकी जवळची व्यक्ती आपल्या अंतःकरणातलं सांगण्यासाठी दुसरी कोणीच नाही असं प्रत्येकाला वाटत असे, आणि ती व्यक्ती गेल्यानंतर ते ताबडतोब त्याच्यातून बाहेर येत असत। याचं कारण स्वतःच्या प्रकृतीपासून बाजूला होणं, हे ज्याला जमतं त्याला दुसऱ्याच्या प्रकृतीशी तादात्म्य पावणंही जमतं आणि बाजूला राहणंही जमतं। समर्थांच्या जाणावे पराचे अंतर उदासीनता निरंतर या ओवीमध्ये त्यांचं जीवन अगदी नेमकं बसणार असं होतं। संकेते लोक वेधावा एकून एक बोधावा प्रपंचही सावरावा यथानुशक्त्या असं समर्थ म्हणतात। तसं त्यांनी त्यांच्या जीवनात आलेल्या त्यांना भेटलेल्या सगळ्या लोकांबाबत केलं। त्यांच्या प्रवचनातून प्रेमाचा संकेत मिळत असे, त्यांच्या वैयक्तिक भेटीतून प्रेमाचा संकेत मिळत असे, त्यांच्या स्पर्शातून प्रेमाचा संकेत मिळत असे। हे प्रेम निष्काम निष्कपट होतं, या प्रेमामध्ये कसलीही अपेक्षा नव्हती, कामना नव्हती। त्यांचा संकेत हा प्रेमाचा होता, त्यांचा संकेत हा दुसऱ्याच्या कल्याणाकरता होता। आलेल्या लोकांना वेध लावणं, त्यांचं मनोगत हाताला हाताशी घेणं, ते परत परत येतील, मला कित्येक वेळेला असं वाटायचं की इतके अगतिक होऊन आपले पाय वळतात। पण या प्रेमाच्या संकेताच्या बरोबर आलेल्या लोकांना बोधानी तृप्त करणं हे धोरण त्यांनी ठेवलं। नुसतंच त्यांच्याकडे येणं नाही, तर त्यांच्याकडे येण्यामुळं आपलं जीवन बोधित होत आहे, आपल्या जीवनाला उत्तम वळण लागत आहे, आपल्या विचाराची उंची वर्धिष्णू होते आहे, आपल्या अंतःकरणामध्ये दैवी गुणांचा भाव जोपासला जातो आहे, हे सगळ्यांना समजत असे। त्यातही ज्यांना काही अडचणी असतील त्यांना ते सर्व अंगांनी मदत करत। कोणाच्या घरी जाऊन सामान देखील लावलेलं आहे, सामान खालच्या मजल्यावरून वरच्या मजल्यावर त्यांनी नेलेलं आहे, आणि वय वर्ष 65 ते 70 काळात बाजारात जाऊन खरेदी करून त्यांच्या घरामध्ये गेलेले आहेत की ही वस्तू तुमच्या घरी चांगली दिसेल, हा भिंतीवरचा दिवा तुमच्या घरामध्ये शोभेल। इतपासून तर ते दुसऱ्यांच्या त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांच्या अडचणी दूर करण्यासाठी पैशापासून सर्व प्रकारची मदत करत। त्यांच्याकडे पैसे खूप येत, प्रेमानी लोक पैसे देत असत आणि ते पैसे लोकांना देत असत, तशी अडचण असणाऱ्यांना सरसहा नाही। कोणी जर म्हटलं फ्लॅट घेतो आहे, कसा घेतोय विचारायचे, आणि सोनं विकतोय असं जर म्हटलं कोणी, तर म्हणायचे सोनं वगैरे विकू नका, परत घेतलं जात नाही, ते त्यांच्याजवळचे पैसे द्यायचे, पण व्यवहारातही कुशल असल्यामुळे ते सोनं स्वतःजवळ ठेवून घ्यायचे. त्या व्यक्तीलाही जरा समजलं पाहिजे. ते ठेवून पिशवीत त्याचं नाव घालून ते ठेवून द्यायचे. आणि मला दर महिन्याला हे गुरुपौर्णिमेच्या वेळेला किंवा साधकांनी दिलेले पैसे आहेत, हे पवित्र आहेत, हे चांगल्या कामासाठी म्हणून मी देतो आहे, हे परत दे असं सांगायचंय, म्हणजे मग माल दुसऱ्याला देता येतील. आणि त्यांच्याकडून ते परत देण्याचा हिशोब मात्र तू ठेव म्हणायचे, मी काही लिखापढी करणार नाही. असे कित्येकांना त्यांनी घरासाठी, लग्नासाठी, एकाच्या तर लग्नाच्या वेळेला बैठक मोडायची वेळ आली सोन्याकरता, तर त्यांनी ते सोनं घातलं. त्यांचे पैसे कोणी बुडवण्याचा प्रश्न नव्हता, पण त्यांनी लोकांवर विश्वास टाकण्याची, पण त्यांचेही पैसे लोकांनी बुडवले बर का. काही महाभाग असं निघाले की त्यांनी त्यांचेही पैसे बुडवले. मला नुकतंच एकानी सांगितलं, पण ते त्यांच्या गावीही नसे. संकेते लोक वेधावा, एकून एक बोधावा, प्रपंचही सावरावा यथानुशक्त्या, असं त्यांचं वर्तन होतं. त्यांनी जे काम सावरलं, फार मोठे कठीण प्रसंग त्यांच्या कामावर आले नाहीत असं आपल्याला वाटतं. याचं कारण दुसऱ्या बाजूनी फार मोठी पुण्याही त्यांनी उभी केलेली होती. फार विश्वास लोकांचा त्यांनी संपादन केलेला होता. कोणाची त्यांच्या कामाला अशा प्रकारे अडथळा आणण्याची तशी शहामतच होणं शक्य नव्हतं. आणि असे जे अडथळा आणणारे होते त्यांच्यावरही त्यांनी प्रेमच केलं. प्रेमाशिवाय दुसरं त्यांना काही करताच येत नव्हतं. समर्थ म्हणतात ना, दुसऱ्याचे अभिष्ट जाणावे, बहुतांचे बहुत सोसावे. तशा प्रकारे दुसऱ्याचं अभिष्ट काय ते जाणत असत, दुसऱ्याच्या आनंदात आनंदी होऊन जात असत, दुसऱ्याच्या दुःखामध्ये समरस होत असत. खूप जणांचं खूप सहन करत असत. दुःख दुसऱ्याचे जाणावे, ऐकवून तरी वाटवून घ्यावे. ते ऐकायचे दुःख त्यांना झाल्यासारखं ते वाटून घ्यायचे, बरे वाईट सोसावे समुदायाचे, हे सगळं त्यांनी केलं. त्यांचं हे जे कार्य अजूनही मला तुम्हाला काही सांगायचं आहे अर्थात, पण त्यांच्या कामाला आलेल्या ज्या अडचणी आहेत त्या अशा इतपतच आता मी सांगितल्या तशा. त्या सुरुवातीच्या काळात त्यांनी फार कौशल्यांनी निभावल्या. वेळ संपली. माझं कधी कधी या घड्याळाशी वैर असल्यासारखं मला वाटतं. पाहतो तर वेळ संपून गेलेली असते. एक अर्धा मिनिट आपण शांत डोळे मिटून बसू. हरी 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 स्वामीजी नारायण. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय।